नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचो आयज निमणो दीस. फाटल्या म्हयन्याच्या 20 तारखेक सुरू जाल्ले अधिवेशन आयज सोंपतले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसयत खंयच्या विशयाचेर संसदेत चर्चा करपाक आनी जाप दिवपाक सरकार तयार आसा अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगलां. पाकिस्तान हवाई दळान काल बलुचिस्तानातल्या सुरब जिल्ह्याचेर केल्ल्या हवाई हल्ल्यात बायलां आनी भुरग्यांसयत 30 परस चड नागरिकांक मरण आयले जाल्यार जायते लोक जखमी जाल्यात. नायजेरियात सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल सर्तीच्या 3रे दिसा भारतीय तलवारबाजी पंगडान वेगवेगळ्या सर्तींनी 3 भांगरां, 1 रुपया आनी 1 काश्या पदक जोडले. आनी बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण जाल्ल्यान आयज ओडिशा आनी पश्चिम बंगालात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आता पुराय खबरो. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचो आयज निमणो दीस. फाटल्या म्हयन्याच्या 20 तारखेक सुरू जाल्ले हे अधिवेशन आयज सोंपतले. खण आनी खनिज उदरगत आनी नियमन दुरुस्ती विधेयक 2026 आयज राज्यसभा विचार आनी संमत करपा खातीर घेवपाचे आसा. संसदेच्या दोनूय सभाघरांनी आयज खासगी वांगड्यांचे कामकाजाचेर चर्चा जातली. संसदेन राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. राज्य सरकारांक सहकारी उदरगतीत वांटो घेवपी खंयच्याय घटकांक महामंडळाकडल्यान निधी दिवपाची परवानगी ह्या कायद्या प्रमाण आसा. तशेंच संसदेन केरळ नाव बदलप विधेयक 2026 संमत केला. केरळ राज्याचें नाव केरळम करपाचो यत्न ह्या विधेयकांत केला. मजगतीं परकी योगदान नियमन दुरुस्ती विधेयक 2026 फुडले चवकशे खातीर संयुक्त संसदीय समिती कडेन धाडपाक लोकसभा आनी राज्यसभेन मान्यताय दिल्या. परकी योगदानाचो वापर चड पारदर्शकतायेन करप हो ह्या विधेयकाचो मुखेल हेत आसा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचेर खंयच्या विशयाचेर संसदेत चर्चा करपाक आनी वांगड्यांनी काडिल्ल्या सगळ्या प्रश्नांक जापो दिवपाक सरकार तयार आसा अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगला. सरकाराक कांयच लिवपोवपाचे ना अशें संसदेत पत्रकारां कडेन उलयतना मंत्री शहा हांणी सांगले.
3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दे, 3 बजे से लेकर कल 3 बजे तक सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं, देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए.
भारतीय रेल्वेन 153 कोटी रुपया खर्चून अस्तंत रेल्वेच्या गैरातपूर अहमदाबाद विभागातल्या चौपदरी पुलाच्या बांधकाम प्रकल्पाक मान्यताय दिल्या. उत्तर पूर्व रेल्वेच्या इज्जतनगर विभागाच्या 660 किलोमीटर मार्गार भारतीय रेल्वेन 295 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासयत कवच आवृत्ती 4.0 हाका मंजुरी दिली. रेल्वे मंत्रालयान माहिती दिल्या की भारतीय रेल्वेच्या उरिल्ल्या विभागांचेर लाँग टर्म इव्होल्युशनाच्या कम्युनिकेशन बॅकबोनासयत कवचची तरतूद केल्या. मंत्रालयान सांगले की मंजूर केल्ल्या कामांमदी उत्तर पूर्व रेल्वेच्या इज्जतनगर विभागाच्या उरिल्ल्या विभागांचो आस्पाव जाता. कवच ही भारताची स्वदेशी बनावटीची स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आसा जी रेल्वेच्या हालचालींचेर लक्ष दवरता. नीट पेपर लीक प्रश्नाचेर निषेधावेळार घडिल्ल्या जायत्या घडणुकांविशी सविस्तर चर्चा करपाक आपूण तयार आसा अशें परतून एक फावट सांगून गृहमंत्री अमित शहा हांणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांकां पत्र बरयलां अशें संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी सांगले. संसद संकुलांत पत्रकारां कडेन उलयतना सांनी सांगलां की विरोधी पक्ष जापो आयकुपाक सोदना आनी चर्चा करपाक मुखार येनात.
डिस्कशन चाहते हैं पार्लियामेंट में और ओपोजिशन भाग रहे हैं, ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में ओपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे और ओपोजिशन जवाब सुनना नहीं चाहते और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईन इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचो निकाल जाहीर केला. डिजी लॉकर रिझल्ट्स पोर्टलावेल्यान results.digilocker.gov.in ह्या संकेतस्थळावेल्यान विद्यार्थी आपलो निकाल पळोवंक शकतात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेलो खबरो। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बसकेचे अध्यक्षपदार असले। राष्ट्रीय साधनसह गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना 2026-27 ते 2030-31 या अर्थिक वर्षामेरेन सुरू दवरपाच्या प्रस्तावाचेर चर्चा करपाक ही बसका आयोजित केली असे जोशी हांनी सोशल मीडियार एका पोस्टात नमूद केला। ह्या बसकेत योजनेची मुखेल तासा आणि देशभरात त्या विद्यार्थ्यांक आधार दिवपाक त्याची अंमलबजावणी सुरू करपाविषयी चर्चा झाल्या। वंदे मातरमच्या भावनेन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणा दिली आणि आज लेगीत राष्ट्राची वळख घटमूट करता असे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांनी सांगले। राष्ट्रगीताची 150 वर्षा पुराय झाली म्हणून संस्कृती मंत्रालयान आयोजित केल्ल्या हर घर तिरंगा सायकल रॅलीत वाटो घेवपांक संबोधित करतना ते उलयताले। मोहिमेत सक्रियपणान वाटो घेवचो आणि एकताय आणि सेवेची भावना घटमूट करची असे आवाहन त्यांनी नागरिकांक केला।
Tiranga yatras, bike and cycle rallies, cultural programs and concerts. Each activity has a different form, but the sentiment behind them is common. The national flag is the symbol in which every citizen can find a sense of belonging.
केंद्रीय घर मंत्री अमित शहा हांणी काल व्हिडिओ कॉन्फरन्सांवरवी ग्रामीण ज्ञान सेतू एपाचे उक्तावण केले। गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या ग्रंथालयांक एकमेकांकडे जोडपाक हे एप विकसित केला। भुरग्यांमधी वाचन आणि शिक्षणाची आवड निर्माण करपाक प्रत्येक गावात शक्यतो शाळांच्या लागी ग्रंथालय सुरू करप हो या उपक्रमाचो उद्देश आशिल्ल्याचे त्यांनी सांगले। पाकिस्तान हवाई दळान काल बलुचिस्तानातल्या सुरब जिल्ह्याचेर केल्ल्या हवाई हल्ल्यात बायलां आणि भुरग्यांसहित 30 परस चड लोकांक मरण आयला जाल्यार जायते लोक जखमी जाल्यात। पाकिस्तानी लष्कर आणि वायुसेनेन सुरबच्या थळाव्या आणि भोवतणच्या वाठारांनी व्हडा प्रमाणात बॉम्बस्फोट आणि फारपेट केल्ल्यान नागरी मालमत्तेचे लेगीत व्हड प्रमाणात लुकसाण झाला असो दावो रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान पंगडान केला। जखमी नागरिकांक सुरक्षा दळान ताब्यात घेतले आणि थळाव्या रहिवाशी आणि अधिकाऱ्यांक आधार आणि बचाव कार्यावळी करपाक आडायले असो आरोप संघटनेन केला। हरियाली अमावस्या निमतान देशभरात 50,000 परस चड रोपांची लागवड केली। केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान हांच्या फुडारपणाखाला आणि वृक्षमित्र परिवारच्या सहकार्यान राबोवपी देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचो हो एक भाग आशिल्लो। या वेळार उलयतना मंत्री चौहान हांनी म्हळे की फकत धार्मिक सण न्हय तर सैमाप्रती कृतज्ञता व्यक्त करपाची ही एक संद आसा। दरेका नागरिकांक दर वर्सा किमान एक झाड लावचे आणि ह्या मोहिमेत सहभागी जावपाक प्रोत्साहित करपाचे आवाहन त्यांनी ह्या वेळार केले। नायजेरियाच्या लागोसात काल झाल्या राष्ट्रकुल सर्तीच्या तिसऱ्या दिसा भारतीय तलवारबाजी पंगडान वेगवेगळ्या वैयक्तीक सर्तींनी 3 भांगरा 1 रुपया आणि 1 काश्य पदक जोडले। हाचे वांगडाच टीम इंडियाची एकंदर पदकांची संख्या प्रभावी 29 पदकांमेरेन पावल्या। तातूंत 8 भांगरा 7 रुपया आणि 14 काश्य पदकांचो आस्पाव आसा। भारतीय हवामान खात्यान उत्तर बंगालच्या उपदर्याचेर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण जावपाचो अंदाज दिला। देखून आयज ओडिशा आणि गंगेच्या देगणात पश्चिम बंगालात अतिवृष्टी जावपाची शक्यताय असा। हवामान खात्यान सांगला की आयज कर्नाटक पूर्व उत्तर प्रदेश गुजरात तमिळनाडू करायकल पुदुचेरी अंदमान आणि निकोबार जुवे केरळम गोवा आणि राजस्थानातूय घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यताय असा। तसेच मध्य प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश झारखंड जम्मू काश्मीर लद्दाख मध्य महाराष्ट्र उत्तराखंड वाठारात ह्या महिन्याच्या 15 तारखेमेरेन अशीच हवामानाची स्थिती कायम उरपाची शक्यता असा। आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचो आयज निमणो दीस। फाटल्या महिन्याच्या 20 तारखेक सुरू जाल्ले अधिवेशन आयज सोंपता। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसहित खंयच्याय विषयाचेर संसदेत चर्चा करपाक आणि जापो दिवपाक सरकार तयार असा असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांनी सांगला। पाकिस्तान हवाई दळान काल बलुचिस्तानातल्या सुरब जिल्ह्याचेर केल्ल्या हवाई हल्ल्यात बायलां आणि भुरग्यांसहित 30 परस चड नागरिकांक मरण आयले जाल्यार जायते लोक जखमी जाल्यात। नायजेरियात सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल सर्तींच्या तिसऱ्या दिसा भारतीय तलवारबाजी पंगडान वेगवेगळ्या सर्तींनी 3 भांगरा 1 रुपया आणि 1 काश्य पदक जोडले आणि बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यान आयज ओडिशा आणि पश्चिम बंगालात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरां जावन 30 मिनटांचेर। नमस्कार।